नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो। मुखेल खबरो। भाजपा हो देशाक प्राधान्य दिवपी आणि अंत्योदय तत्वाचेर विश्वास दवरपी पक्ष आसा अशें राज्यसभेचे खासदार सदानंद शेट टानावडे हांणी सांगलां। गोंयच्या फोंडे मतदारसंघा खातीर जावपा आशिल्ली पोटवेंचणूक 9 एप्रिलाक जातली अशें केंद्रीय वेंचणूक आयोगान जाहीर केलां। केंद्रीय पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयान पीएनजी आणि एलपीजी ह्यो दोनूय जोडण्यो आशिल्ल्या घरांक रोखडेच आपल्या एलपीजी जोडणी रद्द करपाचे निर्देश दिल्यात। सरकार अंदुच्यान गोंयच्या कोंकणी आणि मराठी लेखकांनी तयार केल्ल्या गोंयच्या उच्च दर्जाच्या साहित्याच्या अणकारांक आधार दिवपाच्या हेतान कोंकणी भाषा उदरगत येवजण चालीक लायतली। राज्य सरकार शिक्षण खात्यावरवीं महाविद्यालय पावण्यार पदवीधर विद्यार्थ्यांमदीं घटमूट संशोधन बुन्याद तयार करपाचो प्रयोग हो उपक्रम चालीक लायतले। आतां पुराय खबरो। भाजपा हो देशाक प्राधान्य दिवपी आणि अंत्योदय तत्वाचेर विश्वास दवरपी पक्ष आसा असे राज्यसभेचे खासदार सदानंद शेट टानावडे हांणी मांद्रे वाठारांत पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियाना खाला घडोवन हाडिल्ल्या कार्यशाळेच्या उक्तावणा वेळार स्पष्ट केला। कार्यकर्त्यांनी 2047 मेरेन भारत हो संवसारातलो नंबर 1 विकसीत देश करपा खातीर आणि केंद्र आणि राज्य सरकारांच्या लोककल्याण येवजण्यो तळागाळातल्या नागरिकां मेरेन पावोवपा खातीर काम करचे असे आवाहन केला। या वेळार तांणी नारी शक्तीवंदन मोहिमेक लागून बायलांक दिल्ल्या 33% आरक्षणाचो खासा उल्लेख केलो। मांद्रे मतदारसंघातल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या निस्वार्थी वावराची आदले आमदार दयानंद सोपटे हांणी तोखणाय केली। हे कार्यावळींत मांद्रे भाजपा मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्हड प्रमाणात हजर आशिल्ले। गोंयच्या फोंडे मतदारसंघात जावपा आशिल्ली पोटवेंचणूक 9 एप्रिलाक जातली अशें केंद्रीय वेंचणूक आयोगान घोशीत केला। आज नवी दिल्लींत 5 राज्यांचे आणि 1 केंद्रीय प्रदेशाचे वेंचणुकेचे वेळापत्रक घोशीत करतना केंद्रीय वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी ही माहिती दिली। आसाम, केरळ, पुडुचेरी आणि तामिळनाडूतली विधानसभा वेंचणूक एकाच पावण्यार जातली जाल्यार अस्तंत बंगालात विधानसभा वेंचणूक 2 पावण्यांचेर जातली अशी माहिती केंद्रीय वेंचणूक आयोगान आज दिल्या। आसाम, केरळ आणि पुडुचेरीत 9 एप्रिलाक जाल्यार तामिळनाडूत 23 एप्रिलाक वेंचणूक जातली। अस्तंत बंगालात फुडल्या म्हयन्याच्या 23 आणि 29 तारखेक मतदान जातले। अस्तंत बंगालातल्या पहिल्या पावण्यार 152 जाल्यार दुसऱ्या पावण्यार 142 विधानसभा सुवातींनी मतदान जातले। ह्या सगळ्या राज्यातल्या मतदानाची मतमेजणी 4 मेक जातली। वेंचणुकेचे वेळापत्रक जाहीर करपा वांगडाच ह्या राज्यांनी आणि संघराज्यांत आदर्श आचारसंहिता आयच्यान लागू केल्या अशी माहिती मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी दिली। केंद्रीय पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयान पीएनजी आणि एलपीजी ह्यो दोनूय जोडण्यो आशिल्ल्या घरांक रोखडेच आपल्या एलपीजी जोडणी रद्द करपाचे निर्देश दिल्यात। खंयच्याय व्यक्तीकडेन पीएनजी कनेक्शन असल्यार ताका घरगुती एलपीजी कनेक्शन दवरपाक मेळचे ना आणि सरकारी तेल कंपनी कडल्यान वा तांच्या अधिकृत वितरकां कडल्यान एलपीजी सिलिंडराचे रिफील करपाक मेळचे ना अशें पीएनजी कनेक्शन आशिल्ल्या व्यक्तीक फुडाराक नवे एलपीजी कनेक्शन मेळचे ना अशें जारी केल्ले अधिसुचोवणेंत मंत्रालयान सांगलां। मजगतीं भारताच्या राजनयीक यत्नाक लागून इराणान भारताच्या 2 एलपीजी वाहकांक हॉर्मुज समुद्र धुनीतल्यान वचपाक मान्यताय दिल्या। आतां ही तारवां गुजरातातल्या मुंड्रा आनी कंदला बंदराकडेन वचपाक लागल्यात अशी माहिती दितना बोट येरादारी मंत्रालयाचे खाशेले सचिव राजेश कुमार सिन्हा हांणी म्हळां।
इनमें करीब 92,700 मेट्रिक टन एलपीजी है और इनका अराइवल पोर्ट मुंद्रा और कांडला होगा और इनकी एक्सपेक्टेड अराइवल डेट्स 16 मार्च और 17 मार्च होंगी।
इतले मजगती आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषदेत पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयाची जोड सचिव सुजाता शर्मा हांणी नागरिकांनी एलपीजी सिलिंडर बुक करपाक धावपळ करची न्हय आणि गरज पडल्यारूच बुकिंग करचे असे आवाहन केला। मुखार उलयताना तांणी म्हळां,
कमर्शियल कंज्यूमर्स को भी कुछ एलपीजी दी जाए, इस संदर्भ में स्टेट गवर्नमेंट्स के साथ भी डिस्कशन हुआ है। जो कमर्शियल सिलेंडर्स है स्टेट गवर्नमेंट के डिस्पोजल पर रखे गए हैं टू प्रायोरिटाइज द कंज्यूमर्स। लगभग 29 स्टेट्स और यूनियन टेरिटरीज में कमर्शियल सिलेंडर्स का डिस्ट्रीब्यूशन स्टार्ट हो गया है और वो कंज्यूमर्स को मिल गए हैं।
बायलांक शारीरिक आणि मानसिक नदरेन सक्षम करपा खातीर सत्तरी तालुक्यांत बेगीनूच प्रायोगिक तत्वाचेर स्वताचे संरक्षण प्रशिक्षण कार्यावळ घडोवन हाडटले अशी माहिती आमदार दोतोर दिव्या राणे हांणी दिल्या. होंडा वाठारांतल्या पंचायतीत घडोवन हाडिल्ल्या संवसारीक महिला दिसाच्या कार्यावळीत दोतोर दिव्या राणे उलयताल्यो. सत्तरीतल्या तरणाट्या चलयांक आणि बायलांक प्रमाणीत प्रशिक्षकांकडल्यान स्वताचे संरक्षण करपा खातीरचे धडे दितले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
गोंयकार साहित्यिकांनी कोकणी आणि मराठी भाषेत तयार केलेले उच्च दर्जाचे साहित्य हेर भाषांनी अणकारीत करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पावण्यार गोंयकारांचे साहित्य दाखोवपाची गरज असा. त्या खातीर गोंयच्या कोकणी आणि मराठी लेखकांनी तयार केलेल्या गोंयच्या उच्च दर्जाच्या साहित्याच्या अणकारांक आधार दिवपाच्या हेतान कोंकणी भाषा उदरगत येवजण अंदूच्यान सरकार चालीक लायतली. हे योजने खातीर सरकारान 10,00,000 रुपयांची तजवीज केल्या. हे शिवाय राजभाषा प्रसार योजने खातीर 10,00,000 रुपयांची तजवीज केल्या. तशेंच नेमान मराठी आनी कोंकणीत नेमाळे उजवाडावपी प्रकाशकांक फायदो जावचो म्हूण सध्याचे राजभाषा अक्षर मित्र येवजणेंत योग्य रितीन बदल करपाचो निर्णय सरकारान घेतला अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी हालींच सादर केल्ल्या अर्थसंकल्पांत दिल्या. कोंकणी आणि मराठीतल्यान हेर भाषांनी साहित्याचो अणकार लोकप्रिय करपा खातीर म्हज्या सरकारान 70 परस चड नवोदीत अणकारप्यांक प्रशिक्षण दिलां. ह्या अर्थीक वर्साय हेच कार्यक्रम चालू उरतले. तशेंच सुमार 891 केंद्रीय कायद्यांचो कोंकणी तशेंच मराठी भाषेत अणकार जातलो अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. कोंकणी भाषा मंडळ, गोवा मराठी अकादमी, गोवा कोंकणी अकादमी, गोवा दालगादो कोंकणी अकादमी आदी वेगवेगळ्या संस्थांक आधार दिवपाच्या हेतान जी भास आमी साहित्याच्या प्रचाराक वावुरतात तांचे खातीर वट 7 कोटी रुपयांची तरतूद सरकारान अंदू वर्साच्या अर्थसंकल्पांत केल्या. म्हत्वाच्या दिसपट्ट्या प्रशासनात कोंकणी भाषेचो उपेग चडान चड करपाक सरकार म्हत्व दितले अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. ह्या अर्थीक वर्सात राजभास खात्याक 15.5 कोटी रुपयांची तजवीज केल्या. महाविद्यालय पावण्यार संशोधन आणि नवनिर्माण घटमूट करपा खातीर राज्यभरातल्या पदवीधर विद्यार्थ्यांमदी घटमूट संशोधन बुन्याद तयार करपाचो उपक्रम प्रयोग राज्य सरकार शिक्षण खात्यावरवी चालीक लायतले. उच्च शिक्षण खात्यावरवी जावपी प्रयोग ह्या उपक्रमावरवी संशोधन पद्दत, शिक्षणीक लेखन आणि दर्जेदार संशोधन पंडित स्ट्रक्चर्ड प्रशिक्षण दितले. हे शिवाय उच्च शिक्षण संस्थांनी संशोधन क्षमता आणि घटमूट करपा खातीर फंड कनेक्ट हो उपक्रम चालीक लावपाचो निर्णय सरकारान घेतला. ह्या उपक्रमावरवी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांक संशोधन निधी मेळपाक आणि घटमूट संशोधन प्रकल्प उभारपाक मदत जातली. शिक्षण मळाचो पावंडो वाढोवपा हेतान एकॅडमीक एक्सलन्स स्कीम उपक्रम सुरू करपाचो निर्णय सरकारान घेतला. हे येवजणेचो प्राथमीक उद्देश गोंयच्या विद्यार्थ्यांक विशिष्ट विशयांचेर खोलायेन गिन्यान मेळोवपाची संद दिवप, प्रभावी शिक्षणशास्त्र तयार करप आणि शिक्षणीक संस्थांच्या सहकार्यान संशोधन वाढोवप असो आसा. खेळांत गोवा सुपर लीग फुटबॉल सर्तींत क्लब द साळगांवकार पंगडान शापोरा युवक पंगडाचेर 3-1 जैत मेळयलां. हो खेळ वागातोर मैदानाचेर जाल्लो. जाल्यार बाणावलींत जाल्ल्या गोवा रिलिगेशन लीग सर्तींत गोंय पुलीस पंगडान चर्चिल ब्रदर्स पंगडाचेर 1-0 अशा गोल फरकान जैत जोडलां. हवामान. पणजी वेधशाळेन नोंद केला ते प्रमाण आज पणजेंत चडांत चड तापमान 33.7 अंश सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें 26 अंश सेल्सियस नोंद जालां. तशेंच मुरगांवांत चडांत चड तापमान 33.5 अंश सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें 25 अंश सेल्सियस नोंद जालां. फुडले कांय दीस राज्यांत हवामान सुकें आसतलें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. परतून एकदां तुमचे खातीर मुखेल खबरो. भाजपा हो देशाक प्राधान्य दिवपी आणि अंत्योदय तत्वाचेर विश्वास दवरपी पक्ष असा असे राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानाडे हांणी सांगला. गोंयच्या फोंडे मतदारसंघा खातीर जावपा आशिल्ली पोटवेंचणूक 9 एप्रिलाक जातली अशें वेंचणूक आयोगान जाहीर केलां. केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान पीएनजी आनी एलपीजी ह्यो दोनूय जोडण्यो आशिल्ल्या घरांक रोखडेच आपले एलपीजी जोडणी रद्द करपाचे निर्देश दिल्यात. सरकार अंदुच्यान गोंयच्या कोंकणी आनी मराठी लेखकांनी तयार केल्ल्या गोंयच्या उच्च दर्जाच्या साहित्याच्या अणकारांक आदार दिवपाच्या हेतान कोंकणी भाषा उदरगत येवजण चालीक लायतली. राज्य सरकार शिक्षण खात्यावरवीं महाविद्यालयीन पावण्यार पदवीधर विद्यार्थ्यां मदीं घटमूट संशोधन बुन्याद तयार करपाचो प्रयोग हो उपक्रम चालीक लायतले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो. नमस्कार.